कॅमेरा ऍक्शन
सेलेब कट्टा
आणि सेलेब कट्ट्यावर आज आपल्या गप्पा सुरू आहेत फेमस मराठी टीव्ही स्टार अभिषेक देशमुख सोबत. तो सुद्धा त्याच्या घरूनच गप्पा मारतोय जसं मी माझ्या घरून तुमच्या बरोबर गप्पा मारतीये. आणि अभिषेक, मला आता हे विचारायचं होतं की एखादी गोष्ट जी बऱ्याच दिवसांपासून तुला करायची होती बट वेळ मिळत नव्हता आणि आता तो वेळ मिळालाय आणि ती गोष्ट तू केलीस, ती कुठली
गोष्ट करायची? म्हणजे मला खरं तर वेगवेगळ्या फिल्म आणि सिरीज बघायला आवडतात, चांगली म्युझिक ऐकायला आवडतं शांतपणे आणि उशिरा उठायला आवडतं. ज्या गोष्टी मला आता करता येतात मला आरामात उठता येते, पण तरी यु नो कधी कधी असं उठल्यानंतर आता नंतर मला वाटायला की अरे यार खरं तर लवकर उठणं छान होतं, शूटिंगला जाणं छान होतं. सो आता मला वाटायला लागलं मी शूटिंग मिस करायला लागलंय. त्याच्यानंतर अजून अशा बऱ्याच मला माझ्या ते एक डॉग बरोबर वेळ घालवतात, घरी जरा हवायच्या गोष्टी करता येतात, कुकिंग शिकता येत आहे, पुस्तकं वाचता येतात, काही आर्टिकल्स इंटरव्ह्यूज बघता येत आहेत, अशा सगळ्या गोष्टी मी आता करतो. 93.5
रेड एफएम बजाते रहो.